मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तम अहं वंदे परमानंद माधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधिताम् भगवताम् नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिताम् पुराणमुनिनाम् मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीम् भगवतीम् अष्टादशाध्यायिनी अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिनी नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः तज्ज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समरथं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिषु सम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापरी गार्हस्ते किलैकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधिं वत्स वत्सलम् सोऽहम् बोधशुचिद्वपूर्णसततम् त्वदीयत्वमासादितम् वन्दे त्वाम् मकरन्दनाथयतिनम् रक्षस्वदीनाङ्कितम् बुरा जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
यस्मात् क्षरमति तोहम् अक्षराद् अपि च उत्तमः। अतः अस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः। यस्मात् जार्थी यस्मात् क्षरम अतीतोहम् ज्या अर्थी मी क्षराचा अतीत म्हणजे पलीकडचा आहे। अक्षराद अपिच उत्तमः आणि अक्षर पुरुषापेक्षाही उत्तम असा आहे। अतः म्हणून अस्मी लोके वेदेच प्रथित पुरुषोत्तम मी या लोकामध्ये तसच उपनिषदांमध्ये वेदांमध्ये मी पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे असं भगवंत म्हणतात। या अध्यायाचे मुख्य विषय दोन, वृक्षाच्या रूपकानी संसाराचं वर्णन आणि या संसार वृक्षाचा नाश कोण करू शकतो हा या अध्यायाचा एक विषय आणि या अध्यायाचा दुसरा विषय क्षरपुरुष अक्षर पुरुष आणि पुरुषोत्तम या संकल्पना काय आहेत हे सांगणं। जो संसार वृक्ष आहे तो संसार वृक्ष हा क्षर आणि अक्षर पुरुषाशी संबंधित आहे। संसार पुरुषामध्ये म्हणजे संसारामध्ये क्षर आणि अक्षर म्हणजे पंचभूतिक भौतिक विश्व आणि पंचभूतिक विश्वाच्या किंवा देहाच्या देखील आत असणारं शुद्ध चैतन्य जीव चैतन्य अबोधात्मक ज्याला आपण मुक्त आहोत असा बोध नाही तरी देखील ते चैतन्य म्हणून आहेच। अशा प्रकारे या दोन विषयांचा या अध्यायाशी एकूण संबंध देखील आहे आणि ते विषय या अध्यायामध्ये जोडलेले देखील आहेत। क्षरपुरुष म्हणजे नाशिवंत सृष्टी जिचा प्रत्येक क्षणाला नाश देखील होतो आणि उद्गम देखील होतो। ती संपूर्ण नाश पावत नाही, ज्या क्षणाला नाश असतो त्याच क्षणाला दुसरीकडे कुठेतरी निर्मिती देखील असते। रोज राम बोलो आहे, वैकुंठात लोक जात आहेत आणि रोज जन्माची नोंदणी होते आहे। इथं फक्त मृत्यू नाहीये, इथं जन्म देखील आहे। रोज कळ्या उमलत आहेत आणि रोज फुलांचं निर्माल्य होतो आहे। असा हा क्षर पुरुष क्षर सृष्टी मोठी आनंददायी आहे। या सृष्टीचा कोणालाही वीट येत नाही। मध्यंतरी कोणीतरी इथं आठवणी वाचताना असं सांगितलं की स्वामीजी असं म्हणत होते. की एक पक्षी रोज माझ्या खिडकीच्या बाहेर असलेल्या झाडाच्या फांदीवर येऊन बसत होता आणि मोठ्या आनंदाने ओरडत होता. मी त्याच्याकडे पाहत असे. कालांतराने त्याच्याबरोबर अजून एक पक्षी आला, बहुतेक मादी असेल म्हणाले, आणि दोघं ठराविक वेळेला यायचे आणि मोठ्या आनंदाने बागडायचे आणि निघून जायचे. पण आज एकच पक्षी आला. या विश्वामध्ये असणारे ऋतू देखील किती आनंददायक आपण वाट पाहत असतो. जशी थंडी सुरू होते आपण थंडीची वाट पाहत असतो की कधी थंडी सुरू होते, आणि थंडी संपण्याची देखील वाट पाहतो की नको आता ही थंडी, आता जरा उन्हाळा आलं तर बरं वाटेल. आणि उन्हाळ्यामध्ये जीव कासावीस व्हायला लागला, गदगदायला लागलं की असं म्हणतो की कधी पाऊस पडेल असं झालंय. आता पाऊस पडल्याखेरीज खरी शांतता मिळणार नाही. तोच पाऊस एक दोन महिने पडला की आपण म्हणतो काय रिपरिप आहे, कुठं जाता येत नाही, येता येत नाही, कपडे खराब होतात. प्रत्येक ऋतू आनंददायी आहे आणि बदलता आहे. जन्म आहे, मृत्यू आहे. विनोबाजी तर असं म्हणतात की क्षर पुरुष म्हणजे भगवंताचं सेवा साधन, आणि अक्षर पुरुष म्हणजे भक्त. त्या सेवा साधनांच्या योगाने भगवंताची भक्ती करणारा, भगवंतावर प्रेम करणारा हा भगवंत म्हणजे ही सृष्टीच. या सृष्टीवर प्रेम करणारा भगवंताचा पुजारी, प्रेमी, तो अक्षर पुरुष आहे. तो अक्षर पुरुष असल्यामुळं सृष्टीचं वैविध्य त्याला अतिशय आकर्षक वाटतं. एखादं फूल जरी असेल तरी देखील त्या फुलाकडे किती आश्चर्याने आणि किती आनंदाने व्यक्ती पाहू शकते. मी कधी कधी वर्तमानपत्रातून पाहतो गुलाब फुलांचं प्रदर्शन, आणि तिथं दोन तीन मुली उभ्या आहेत आणि अगदी निहाळताहेत. कधी कधी आपल्याला कळत नाही की एवढं निहाळण्यासारखं याच्यात काय आहे, काही कळत नाही. पण त्या त्या लोकांना मात्र, त्याच्या त्याच्या आवडीच्या मंडळींना मात्र ते अतिशय आकर्षक वाटतं, हे तितकंच खरं आहे. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे असं कवी म्हणतो. 100 वेळेला प्रेम करावं. कितीही वेळेला जन्म झाला तरी चालेल, कितीही वेळेला मृत्यू आला तरी चालेल, परत जन्म व्हावा आणि सृष्टीमध्ये यावं. आणि एकट्या मनुष्य मात्राची ती कथा नाहीये. एक पानावरची जरी आळी पाहिली तरी किती आनंदाने. परणाळी उचलवणी चाले, सगळ्या बाजूला चाचपते आणि सुरक्षित असेल तिचा प्रवास सुरू, आणि जर धोका दिसला तर तिथून ती पळून जाते. दुःख कोणालाही नको आहे, सुरक्षितता सर्वांनाच हवी आहे. आणि आपल्याला माहिती नाही त्यांच्या त्यांच्या योनीमध्ये देखील आपल्याला असतं तितकंच प्रचंड सुख आहे. आयुष्य कमी अधिक असेल, कुत्र्याचं आयुष्य उदाहरणार्थ 12-13 वर्षांचं. आम्ही डॉक्टर सरदेसाईंच्या घरी गेलो होतो तर एक भलं मोठं कुत्रं, जवळपास 3-3.5 फूट उंचीचं, आम्ही कोचावर बसलो होतो तर तिथे येऊन ते हुंगायला लागलं, चाटायला लागलं. माझ्याबरोबर नाना होते पाकणीकर, आणखी कोणीतरी होत. त्यांनी हात पटकन मागं घेतला. डॉक्टर म्हणाले घाबरू नका, ती म्हातारी झाली, आता तिला मोतीबिंदू झालाय, त्यामुळे दिसत नाही, त्यामुळे सगळीकडे जवळ जाऊन ती पाहत असते. पण आम्ही तिला बाहेर सोडलं आणि बाहेर पाटी लावली की बंगल्यात कुत्रा सोडलेला आहे तर कुणी आत येत नाही, आम्हाला तिचा हा फायदाच आहे, आमच्या घरचा मेंबर आहे म्हणाले तो। कुत्र्याचं जीवन जरी पाहिलं तरी आणि कुठल्याही प्राण्याचं जीवन जरी पाहिलं तरी त्याला अतिशय आनंद आहे त्याच्या जीवनामध्ये, त्यालाही मृत्यू नको आहे। फक्त माणसालाच मृत्यू नको आहे असं नाही, तर त्यालाही मृत्यू नको आहे। आणि आपल्याला असं वाटतं त्यांच्या पातळीवर काय असेल तो आनंद, पण कदाचित त्यांच्या पातळीवर त्यांचा आनंद हा सर्वोच्चच असेल। एक जर ब्रह्मानंद सोडला तर विषयाचा आनंद माणसांनी घेतला काय आणि जनावरांनी घेतला काय तो एकसारखाच आहे। आहार निद्रा भय मैथुनंच हे जे माणसामध्ये आणि सर्व प्राण्यांमध्ये आहे, मनुष्य चलाखीने आपल्याला इतर प्राण्यांपेक्षा वेगळा काढतो, पण मनुष्य हा मनुष्य प्राणीच आहे, असं असल्यामुळे त्याच्यात तसं वेगळे पण काही नाही। त्याला दिलेली अप्रतिम बुद्धी, त्यांनी केलेल्या सुधारणा, त्याचं जीवन ज्या तऱ्हेने सुधारलं, ही सगळी क्षर आणि अक्षर पुरुषाच्या जोडगोळीची कमाल आहे, बाकी दुसरं तिसरं काही नाही। हा जो अक्षर पुरुष जीव पुरुष आत बसलेला आहे त्याला कुतूहल आहे, त्याचं कुतूहल पुरवण्यासाठी म्हणून त्याला इंद्रिय दिलेली आहेत। तो डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, जिभेनी चव घेतो, चालतो। तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे सगळं मनुष्य मात्र तर करतातच, पण प्राणी देखील करतात। रोज मी पाहतो सकाळच्या वेळेला ते रात्री कुठे जातात कोण जाणे, पश्चिमेकडून पूर्वेकडे राघून ते थवेच्या थवे ओरडत जात असतात। आणि प्रत्येक ग्रुप किंवा कधी कधी दोन दोन चार चार जण असे बरोबर जात असतात आणि ओरडत ओरडत जात असतात, पूर्वेकडे कुठे जातात कोण जाणे। आणि जशी संध्याकाळी येते, इथं वर जर गच्चीवर गेलं तर थवेच्या थवे परतताना दिसतात, जे सकाळी गेले ते परत आले। सकाळी फिरण्यासाठी, राहण्यासाठी, जेवण खाण करण्यासाठी कुठे गेले होते कोण जाणे। आणि संध्याकाळी विश्रांतीला, झोपायला, कशाला परत पश्चिमेकडे येतात कशा करता कुठे कोण जाणे, पण करतात, फिरतात। फक्त माणूसच नव्हे तर पक्षी देखील, कुत्रा देखील जाता जाता रस्ता क्रॉस करतो, का करतो? प्रत्येकाच्या जीवनाचं काही उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट आत असणारा जो अक्षर पुरुष आहे तो अक्षर पुरुष पंचभौतिक देहाकडून करून घेत असतो आणि त्याचा त्याचा व्यवहार चाललेला आहे, मोठ्या आनंदाने चाललेला आहे। जर परमेश्वराचं नाव नसतं या जगामध्ये, मनुष्य मात्र नसता, कल्पना करा, तर शास्त्रीय शोध जसे नसते तसं शांती मिळवण्याचं परमार्थ तत्वज्ञान देखील निर्माण झालं नसतं, निर्माण होण्याची कोणतीच शक्यता नव्हती। वस्तुस्थिती तशीच असेल, तो उत्तम पुरुष तसाच असेल आणि क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष हे तसेच असतील, पण उत्तम पुरुष परमात्मा हा देखील प्राप्तव्य असू शकतो, हे त्यातल्या त्यात फक्त मनुष्य मात्राला समजलं। अतिशय आनंददायी असलेलं जे जीवन आहे त्या जीवनाला मर्यादा आहे, अत्यंत सुखमय असणारं इंद्रियांचं जे जीवन आहे त्यांनाही मर्यादा आहेत, इंद्रियाच्या स्वतःच्या शक्तीची मर्यादा आहे, ती शक्ती संपली तर विषय भोग नाहीत। विषय भोगांना मर्यादा आहेत. प्रत्येक वेळेला हवा म्हणून विषय समोर उभा राहील असं नाही, त्यालाही मर्यादा आहेत आणि भरपूर मर्यादा आहेत. मृत्यू आहे, मृत्यूनंतर तर सगळं संपतं. मृत्यूच काय, मृत्यू येतो आहे असं जर म्हटलं तरी सगळं संपतं, कशाचीच आठवणी होत नाही. आपल्या इथल्या कोणा एका साधकांना हार्ट अटॅक आला, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं गेलं. ते मला म्हणत होते की कोणाचीही आठवण आली नाही हो, मला अटॅक आला, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, उपचार सुरू झाले तेव्हा मला ना पत्नीची आठवण झाली ना मुलांची आठवण झाली, मी अगदी स्वतःमध्येच होतो, बाकी काही आठवू शकलो नाही. आणि अध्यात्म मंगलधाम मध्ये स्वामीजी ध्यानाला बसलेले होते, आपण सगळे त्यांच्याबरोबर होतो तेव्हा असणारे, नंतर आलेल्यांना हे माहीत नाही. ध्यान झालं, ध्यानातून उठल्यानंतर स्वामीजींनी प्रवचनाच्या ऐवजी बोलायला सुरुवात केली. स्वामीजी असं म्हणाले की मी ध्यानाला बसलेलो होतो तुमच्या सर्वांबरोबर, त्या दरम्यान मध्येच माझ्या समोर एक फार मोठी अगडबंब अशी व्यक्ती आली, किंवा अंगानी फार मोठी असणारी अशी व्यक्ती आली. त्याच्या मिशा अमुख होत्या, त्याच्या मस्तकावर असा मुकुट होता आणि त्याची उंची जवळपास या अध्यात्म मंगलधामच्या मजल्या एवढी होती, ते 10 फूट उंची होती, अतिशय बलदंड असे होते, तरी देखील त्यांच्या चेहऱ्यावर मार्द होत. ते म्हणाले की मी असं ओळखलं की हे यमराज आहेत. मी त्यांना हात जोडून नमस्कार केला, हे सगळं ध्यानात चाललेलं होतं स्वामीजींच्या बाबत. मी त्यांना हात जोडून नमस्कार केला तेव्हा ते म्हणाले की न्यायला आलेलो आहे. मी असं उत्तर दिलं त्यांना की आपण आत्मज्ञानाची देवता, आपण मला न्यायला आलात, मी यायला तयार आहे, या क्षणाला मी यायला तयार आहे. तसे ते हसले, ते असं म्हणाले की अजून तुमच्याकडून काही काम होणं बाकी आहे आणि तुम्हाला जेव्हा हवं असेल तेव्हा तुम्ही देह ठेवाल, तुम्हाला यायला, तुम्हाला न्यायला मी येण्याची गरज नाही. जो जाण्यासाठी अनुत्सुक असतो त्याच्यासाठी त्यांना यावं लागतं, जो यायला उत्सुक आहे तर तो त्याच्या इच्छेने आपल्याकडे येईल याची त्यांना खात्री असावी. ते म्हणाले की तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे देह ठेवाल असं असं ते म्हणाले. मी परत एकदा त्यांना नमस्कार केला आणि ते अंतर्धान पावले. हा प्रसंग झाल्यावर सगळ्यांना सांगितल्यावर आपण सगळे स्तिमित होऊन ऐकत होतो. घरी गेल्यावर सरलाताई म्हणाल्या की त्यांना तुम्ही सांगितलं की मी यायला तयार आहे, तुम्हाला माझी आठवण नाही झाली. स्वामीजी म्हणाले की खरंच मला तुझी आठवण झाली नाही. मनुष्य मात्रामध्ये केवळ उत्तम पुरुषाला जाणण्याची जिज्ञासा प्राप्त होऊ शकते, मात्र इथला आनंद सर्वांना समान आहे. बुद्धी कमी अधिक आहे. मला मध्यंतरी एक पक्षी तज्ञ भेटले, ते असं म्हणाले की माणसापेक्षाही बलिष्ठ गरुड असतो, फक्त गरुडाची जी बुद्धी आहे, मेंदू आहे, तो इतका छोटा आहे. जर माणसाच्या मेंदू एवढा उत्तम मेंदू गरुडाला प्राप्त झाला असता तर आज पृथ्वी तलावर गरुडांचं राज्य असतं असं ते म्हणाले. इतका माणसापेक्षा सर्व अंगाने तो बलिष्ठ असतो असेल. अशा वेळेला या सगळ्या कथा आणि पुराण आणि शास्त्र गरुडांमध्ये निर्माण झाली असती, गरुडांमध्ये भगवद्गीता सांगितली गेली असती जर बुद्धी असती तर, नाही का? आपल्याला बुद्धी असल्यामुळे आपल्याला त्याचा फार मोठा अभिमान आहे. त्या बुद्धीच्या जोरावर आपण सगळं काही करतो, पण ज्या करता ही बुद्धी दिलेली आहे ती परमात्म्याला जाणण्यासाठी दिलेली आहे हे तितकंच निश्चित आहे. याच्यापेक्षा दुसरं प्रयोजन काय असू शकतं? मध्यंतरी एक नाव विसरलो, खगोल शास्त्रज्ञ. इथं आयुकामध्ये त्यांचं भाषण झालं, युरोपमधल्या बाई होत्या त्या. त्या असं म्हणाल्या की स्तिमित करणारं हे विश्व, रोज नवीन नवीन गोष्टी आम्हाला समजतात, घटना आम्हाला समजतात, याचं व्यापकत्व पाहून आश्चर्यचकित व्हायला होतं. आम्ही जे शोधलेलं आहे ते एकूण जे आहे त्याच्या फार कमी पर्सेंटेज मध्ये आम्हाला सापडलेलं आहे, आम्ही शोधलेलं आहे, इतकं व्यापक आहे हे विश्व. तरी देखील जे शोधलेलं आहे आणि ज्या तऱ्हेने हा शोध चाललेला आहे, म्हणजे एका पिढीकडून शास्त्रज्ञांच्या दुसऱ्या पिढीकडं, त्याच्याकडून तिसऱ्या पिढीकडं, अशा एका पाठोपाठ जनरेशन ज्या पद्धतीने चाललेले आहेत ते जर पाहिलं तर या विश्वाच्या निर्मिती मागचं गूढ माणसाला समजणं सहज शक्य आहे असा माझा विश्वास आहे असं त्या म्हणाल्या. आणि त्याचं कारण त्यांनी असं सांगितलं की ही त्या ज्यांनी कोणी निर्माण केलं किंवा ज्या परिस्थितीत हे निर्माण झालं त्याचीच शक्ती असावी की त्या शक्तीने मनुष्य निर्माण झाला. मनुष्य निर्माण झाला याचा अर्थ ते समजण्याची शक्यता निश्चित निर्माण झाली, नाहीतर मनुष्य निर्माणच झाला नसता. ज्या अर्थी अशा पद्धतीचा बुद्धी असणारा मनुष्य निर्माण झाला त्या अर्थी आज ना उद्या कित्येक पिढ्यांनी पण आम्ही तिथपर्यंत पोचू असं त्या म्हणाल्या. त्याच भाषेत सांगायचं झालं तर क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष एवढंच जर बोलायचं झालं तर मनुष्य मात्र जर निर्माण झाला नसता किंवा अशा बुद्धीचा प्राणी निर्माण झाला नसता तर मग देव आहे हे सांगायला देखील कोणी उरलं नसतं. त्याला प्राप्त करण्याची भाषा तर निराळी, पण ज्या अर्थी मनुष्य निर्माण झालेला आहे त्या अर्थी त्याला जाणण्याची शक्यताही निर्माण झालेली आहे. त्याला जाणण्याची शक्यता निर्माण झाली. भगवंत असं म्हणतात की ज्या अर्थी मी अक्षराच्याही अतीत, यस्मात क्षरम अतीतो यम अतीतोहम अक्षराद अपिच उत्तमहा. क्षराच्याही अतीत आणि अक्षरापेक्षाही उत्तम, पंचभूतांमध्ये न सापडणारा आणि जीव चैतन्यापेक्षाही उत्तम, वेगळा श्रेष्ठ असा मी आहे. म्हणून आता हा त्यार्थी अस्मी लोके वेदेच, या लोकांमध्ये आणि या लौकिक व्यवहारामध्ये मला जाणण्याची जी शास्त्र आहेत त्या शास्त्रांमध्ये प्रथित पुरुषोत्तम, त्यार्थी मी पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध असणारा तो मीच आहे असं भगवंत स्वतःबद्दल सांगतात. ही एक हिम्मत आहे. भगवान श्रीकृष्ण आपण परमात्मा आहोत अशा पद्धतीने अर्जुनाशी बोलतायत की जणू परमात्मा संवाद करतो आहे. यस्मात अक्षरम अतीतोहम यस्मात् क्षरम अतीतो हम अक्षराद अपिच उत्तमः अतोस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः त्यार्थी ज्यार्थी मी उत्तम आहे यांच्या मध्ये उत्तम आहे त्यार्थी मी पुरुषोत्तमच आहे कारण दुसरा तिसरा कोणी नाहीच आहे एक क्षर पुरुष आहे एक अक्षर पुरुष आहे असं असल्यामुळे मी उत्तमच आहे मी उत्तम पुरुषच आहे मी पुरुषोत्तम आहे असं भगवंत म्हणतात. अणुपेक्षा देखील अणु आणि मोठ्या गोष्टीपेक्षाही मोठा असणारा असा मी आत्मा. कोणी एखादा त्या पुरुषोत्तमाला प्राप्त होतो. उपनिषद असं म्हणतात तमक्रतुः पश्यति वीत शोकाः संकल्परहित शोकमुक्त असा मनुष्य धातु प्रसादात महिमानमात्मनः त्याच्या ठिकाणी त्याला एक धातु प्रसाद देखील प्राप्त होतो त्याचं सगळं शरीर देखील त्याला सहकार्य करतं. धातु प्रसाद ही आयुर्वेदाच्याही पुढे जाणारी तिथं धातु शुद्धी असेल त्याच्याही पुढे जाणारी संकल्पना की आत्म्याच्या महिम्याला मी त्याचं शरीर देखील शुद्ध झाल्यामुळं त्याला धातू प्रसाद प्राप्त झाल्यामुळं त्यामुळे त्याचं मन बुद्धी विचार तेही शुद्ध होतात. तो शुद्ध शुद्ध तर शुद्ध तम असा होतो. सत्व रज तम देखील उत्तम स्थितीत साम्य अवस्थेत त्याच्या ठिकाणी राहतात. असा हा आत्मा निहितो गुहायाम आपल्या हृदयरूपी गुहेमध्ये लपून राहिलेला असा तो प्राप्त होतो. हा जो क्षरपुरुष आहे आणि अक्षर पुरुष आहे जीवात्मा तो जर संकल्परहित झाला जीव आणि वीत शोक हा म्हणजे शोकरहित जर झाला संकल्प हीच आपली अडचण आहे. आपलं जे चैतन्य शुद्ध चैतन्य आहे ते चैतन्य जेव्हा विचाराच्या विकाराच्या वाऱ्यांनी जणू थरथरत कंप पावत त्याला जर कंपरहितता प्राप्त झाली यथो दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता निर्वात ठिकाणी ठेवलेला दिवा तो कसा अडोल जळत असतो त्याला कुठलीही हालचाल नसते त्याच्या ज्योतीला तशा प्रकारे आपल्या हृदयरूपी गुहेमध्ये प्रथम तो आत्मा सापडतो. तो एकदा सापडला रे सापडला की मग त्याचा महिमा उपनिषद असं म्हणतात की आसीनम दूरम व्रजती ज्याला तो सापडला तो एका जागी बसलेला असला तरी तो आपोआप आपण व्यापक आहोत असा अनुभव करतो. तो बसल्या बसल्याच व्यापक होऊन जातो. तो सगळ्यांना वेढतो सगळ्यांना वेष्टून तो राहतो. शयनो याती सर्वतः तो झोपलेला असताना देखील सर्वत्र जाऊन पोचतो असा आनंदमय. एवढंच नव्हे तर आपण आनंदमय आहोत अशी ही वेगळेपणाने जाणीव नसल्यामुळं आनंदातीत असा आनंदाच्याही पलीकडं ज्याचा भाव आहे असा मी पुरुषोत्तम आहे असं भगवंत म्हणतात. यस्मात् क्षरमतीतोहम अक्षराद अपिच उत्तमः अतोस्मि लोके वेदे च प्रथित पुरुषोत्तमः जो आपणपेची आपणया दोनच ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिल्यात. एवढा सुंदर विषय आहे, पण ज्ञानेश्वर महाराज प्रत्येक वेळेला आपल्या अपेक्षेप्रमाणे आपण काही अपेक्षा धरू ते कधी कधी एक एक ओवीत निरूपण संपवतात. या एवढ्या मोठ्या श्लोकाकरता त्यांनी दोनच ओव्या लिहिल्या, आणि कधी कधी एक शब्द सापडला तर त्या शब्दाकरता 50-50 ओव्या लिहितील. जो आपण पेची आपण या प्रकाशी तसे धनंजया, काय बहु बोलो जया नाही दुजे, तो गा मी निरूपाधिकू क्षराक्षरोत्तमू एकू, म्हणून म्हणे वेदू लोकू पुरुषोत्तमू. म्हणून वेद आणि लोक हे दोघही मला पुरुषोत्तम समजतात, वेदही समजतात. वेद म्हणजे ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्यांच्या मुखातून आलेले उच्चार, याला वेद असं म्हणतात. अनुभव हा जर अल्टिमेट असेल तर नेहमी मुखातून झालेला उच्चार हा पेनल्टिमेट असतो, त्याचा एक घर अलीकडचा असतो. कारण अनुभव पूर्णपणाने शब्दात मांडता येत नाही, ही अडचण आहे. आईचं प्रेम, आईने मुलाच्या गालावरून हात फिरवला, डोक्यावरून हात फिरवला, त्याला जवळ घेतलं, त्याला काय वाटलं ते तो जेव्हा सांगायला जातो तेव्हा त्या अनुभवापेक्षा एक घर का होईना खाली उतरत. खरं म्हणजे कित्येक घर खाली उतरत. म्हणून अनुभव अंतिम. हा अनुभव ज्यांना आला ते एकतर बोलतच नाहीत. म्हणून वेद देखील अनुभव आलेल्या पुरुषांनी किंवा भगवंतांनी बोललेले आहेत असं शास्त्र धरतच नाही, ते निश्वसित आहेत असं शास्त्र सांगतं. कारण जर बोलले असं लिहिलं असतं तर मग आपणही सगळे अनुभव घेऊन बोललोच असतो, आणि आपण आग्रह धरला असता की आमचं म्हणणं देखील वेद व्हावं, वेदान एवढं श्रेष्ठ व्हावं. पण जिथं भगवंतांचे किंवा प्राप्त पुरुषांचेच निश्वसित असावेत तिथं आमच्या निश्वसनातून काही वेद निर्माण होणार नाही. त्यामुळे निदान आपण नसत्या तत्वज्ञानापासून वाचलो देखील भरपूर, नाहीतर प्रत्येकानेच वेद निर्माण केले असते. पण जे बोलले नाही गेले असं त्यांच्याबद्दल म्हटलं गेलं. ज्याला अनुभव आला तो बोलत नाही. शब्द हे बहुसार उपकारांची राशी, म्हणून चालविला मागे येतील त्यासी, असं तुकाराम महाराज म्हणतात. शब्दांचे फार उपकार, आणि त्याच्यामध्ये सार ही फार भरलेला आहे. म्हणून जे जे सहज माझ्या मागे आले तर ते मी चालवले, ते चालवता चालवता मागोनी आली वाट सिद्ध ओळींची तैसी. सिद्ध ओळी देखील निर्माण झाल्या, त्या वाचून तरले तरती गा आणि कही विश्वासी. आतापर्यंत तरलेले आहेत आणि जे विश्वास ठेवतील ते तरतील देखील. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, मी सहज निज म्हणजे स्वतःच्याच अदृष्ट आकार रहित अशा पंथावर मी सहज आंधळा आहे. वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे देते. एका बाजूला म्हणतात की माझी वृत्ती ही निवृत्त झाली आणि मी निरंजनामध्ये रमलो, ज्या ठिकाणी लोकच नाहीत दृश्यच नाही तिथं मी रमलो. आणि लगेच पुढंच तीन कडवी झाल्यावर म्हणतात की शब्द हा बहुसार उपकारांची राशी. जो असा रमला त्याला जे शब्द साथ देतात त्याला मग वेद असं आपल्यासारखे सगळे म्हणतात. कारण शब्द चालवण्याचा कोणताही अभिमान त्यांच्या ठिकाणी नाही. वर्म ते एक आहे, दृढ धरावा भाव, जाणीव नागवण लागो नेदी ते ठाव, म्हणून टाकी संग सेवी अद्वैत भाव, तुका म्हणे हाची संती मागे केला उपाव, सहज मी अंधळागा. वर्म एक आहे की भाव अतिशय पक्का धरावा, आणि मी जाणतो ही जाणीवेची चा अभिमान टाकून द्यावा, कारण ती फार नागवण करते. नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे, अज्ञानापाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून ही जाणीव नको, आणि ही जाणीव नागवण ती जर टाकून द्यायची असेल तर म्हणून टाकी संग, देह संग टाकून दे. तुझ्या देहाची स्तुती होते लक्षात घे, म्हणून देह संग टाक. त्या स्तुतींनी तुला असं वाटतं की माझी स्तुती होते. तुझ्या बुद्धीची स्तुती होते, तू असं लक्षात घे की तू आणि तुझी बुद्धी वेगळी एकमेकांपासून, ती तू तुझी स्तुती समजशील. संगच धरू नको. तू तुझ्या कर्मांचा अभिमान बाळगतोस, कर्मसंगही टाकून दे. म्हणून टाकी संग सेवी अद्वैत भाव, संघ टाकला की मग अद्वैत भावाचं सेवन आपोआप घडत जाईल. तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे हाची संती मागे केला उपाव. अरे सगळ्या संतांनी हाच उपाय केलेला आहे, दुसरा कोणता उपाय नव्हता. म्हणून जे ज्यांनी जाणलं आणि ज्यांच्या वृत्ती नाहीशा झाल्या, ज्यांनी हृदयरूपी गुहेमध्ये त्याला प्राप्त केलं, ते आपोआप सर्व जाणते झाले, सर्व जाणते झाले. तो निश्चळपणेची चंचळ असं समर्थ म्हणतात. तो एका ठिकाणी जरी बसला तरी सर्वत्र तोच गेला असं होतं. तो एके ठाई बैसला तरी सर्वत्र तोच गेला, हे असो विश्व जाहला अंगेची तो, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अशा प्रकारे वेदांमध्ये निरुपाधिक उपाधी रहित असणाऱ्या आणि क्षर आणि अक्षर यांच्यापेक्षाही उत्तम असलेल्या मला पुरुषोत्तम असं म्हटलेलं आहे, आणि लौकिकामध्ये देखील मला पुरुषोत्तमच म्हटलेलं आहे. कारण लौकिकाला स्वतःलाच लौकिकाची मर्यादा माहीत आहे. जो आपण पेची आपण या प्रकाशी तसे धनंजया, मात्र त्याला प्रकाशण्यासाठी त्याला जाणण्यासाठी म्हणून दुसऱ्या कोणाचाही उपयोग होत नाही. आपल्या जवळच्या असणाऱ्या साधनांचाही जिथं उपयोग होत नाही तेव्हा आणि कोणाचा होणार. तिथं मनाचा उपयोग होत नाही, तिथं बुद्धीचा उपयोग होत नाही. मन संपल्यानंतर तो प्राप्तव्य होतो, संपल्यानंतर म्हणजे लय झाल्यानंतर मनाचा, मनरहिततेमध्ये तो समजतो. बुद्धीच्या अत्यंत अग्र अशा स्थितीमध्ये तो आपोआप प्रकाशतो. त्याला प्रकाशण्यासाठी कोणाचीही गरज नाही. ते सगळे श्लोक जे आहेत तर त्याचं हे कन्क्लुजन चाललेलं आहे. यदादित्यगतम तेजम जगद भासयते खिलम, यश्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम. माझ्या तेजानी सगळे प्रकाशित होतात, एवढंच नव्हे तर माझ्यामुळेच मी प्रकाशित होतो, असं आता इथं सांगतायत. माझ्यावर प्रकाश टाकण्यासाठी कशाचाच उपयोग नाही. न तत्र सूर्यो भाती, सूर्याचा सूर्य त्याच्यावर प्रकाश टाकू शकत नाही, न चंद्र न तारका, नेमा विद्युतो भाती कुतो यम अग्नी, अग्नीची तर काय कथा, तमेव भांतम अनुभाती सर्वम, यस्य भासा सर्वम इदं विभाती। त्याच्या प्रकाशामध्ये हे सगळं जगत प्रकाशित झालेलं आहे, सूर्य देखील त्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेला आहे, आणि त्याचा प्रकाश या क्षर आणि अक्षर पुरुषाच्या आत पुरुषोत्तम रूपाने वास करतो आहे। सूर्याला प्रकाशित करणारा मी आहे, जर मी नसेन तर सूर्य आहे हे समजेल तरी कोणाला? म्हणून ज्याला समस्त सूर्य आहे, ज्याला समस्त चंद्र आहे, ज्याला समस्त इथं दिवा आहे, दिवा शरीराला जरी प्रकाशित करत असला तरी शरीरात आत असणाऱ्या त्यांनी तो दिवा प्रकाशित झाला, त्याला समजलं इथं दिवा आहे। अशा प्रकारे जो आपण पेची आपण या प्रकाशित असे धनंजया, काय बहु बोलो जया नाही दुजे। आणि ज्याच्या ठिकाणी दुसरं म्हणून काहीही नसतं, जे काही आहे तो एकत्वानीच भरलेला आहे, तो गामी निरूपाधिकू क्षराक्षरोत्तमू एकू म्हणोनी म्हणे वेद लोकू पुरुषोत्तमू। अतिशय सुंदर श्लोक। याच्यानंतर आता दोन श्लोक राहिले, यो माम एवं असमूढो जानाती पुरुषोत्तमम, या प्रकाराने मला मोह न पावता, आपण स्वतः मोहित न होता मी पुरुषोत्तम आहे असं जाणतो, मी पुरुषोत्तम हे न जाणण्याचं कारण स्वतःचा मोह असतो, बाकी काही नाही, मी पुरुषोत्तम जसाच्या तसाच आहे, पण आपल्याला मोह झाल्यामुळं परमात्म्याचं स्वरूप अंतरलं। स सर्ववित, तो सर्वज्ञ होतो आणि सर्वज्ञहून काय करतो, भजती माम सर्व भावेन भारत, तो माझं भजन करतो, माझी भक्ती करतो, सर्व भावाने तो माझी भक्ती करतो। असा फार फार सुंदर श्लोक 19वा पुढच्या वेळपासून सुरू होईल। आणि मग इति गुह्यतमम शास्त्रम इदम उक्तम मया नख, अशा प्रकारे हे गुह्यतम शास्त्र माझ्याकडून तुला सांगितलं गेलं असं भगवंत म्हणतात। हे गुह्यतम शास्त्र काय काय आहे, काय सांगितलं गेलं, इति या शब्दांनी जो समारोप केला, त्यामुळे आपणही या भगवद्गीतेचा या 15व्या अध्यायाच्या अखेरीला आतापर्यंत झालेल्या भगवद्गीतेचा आढावा फक्त इति एवढ्या श्लोकामुळे घेणार आहोत। पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, चौदावा, पंधरावा, काय भगवंतांना सांगायचे, हे गुह्यतम शास्त्र नक्की काय सांगितलं। खरं म्हणजे एका प्रवचनात सांगता आलं तर फार चांगलं होईल, त्याला बर्डचा आय व्ह्यू म्हणतात तसं, पण असं धरा की त्याच्याकरता 5-10 प्रवचनं ऐकायला लागली तरी अति ऐकलेलं नाही, कारण इथपर्यंत भगवद्गीता यायला मी किती 88 साली सांगायला सुरुवात केली, बरोबर का 87, प्रथम 84 साली बसलो, पण 2 वर्षांनी आपण 86 साली असेल, 86, म्हणजे आता किती वर्ष झाली, 28 वर्ष झाली, 28 वर्षात 15व्या अध्यायापर्यंत आलो तर एक 10 प्रवचनांमध्ये आढावा घ्यायला काय हरकत आहे। अशा प्रकारे मात्र इतका रोचक विषय की इति म्हटल्याबरोबर काय इति, काय गुह्यतम शास्त्र सांगितलं ते एका श्लोकानंतर 19व्या श्लोकानंतर आपण पाहणार आहोत। हरिओम तत्स। विठ्ठल 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 विठ्ठल, नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरि 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। हरि हरि।